दुसरा राजे अध्याय 14। इस्रायलाचा राजा यहोआहाज याचा पुत्र योवास याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी यहूदाचा राजा योवास याचा पुत्र अमस्या राज्य करू लागला। तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 29 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यहोअदान होते, ती यरुश्लेमची होती। परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी, तरी त्याचा पूर्वज दावीद याच्या तोडीचा तो नव्हता। त्याचा बाप योवास याच्या करणीप्रमाणे त्याची सगळी करणी होती। उच्च स्थाने काही काढून टाकण्यात आली नव्हती। लोक अजून त्या स्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत। त्याच्या हाती राजसत्ता पुरी आली तेव्हा त्याचा बाप जो राजा त्याचा घात ज्या चाकरांनी केला होता त्यास जीवे मारिले, पण त्या खून करणाऱ्यांची मुले बाळे त्याने जीवे मारिली नाहीत। कारण मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने असे विहित केले आहे की पुत्राकरिता पित्यांना, पित्याकरिता पुत्रांना मारू नये, जो तो आपल्याच पापामुळे प्राणास मुकावा। त्याने क्षारखोऱ्यात अदोमाच्या 10,000 लोकास मारून टाकिले, सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेविले। आजवर ते नाव चालू आहे। मग अमस्याने इस्रायलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज बिन येहू यास जासुदांच्या हाती निरोप पाठविला की चल आपण सामना करू। इस्रायलाचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या यास सांगून पाठविले की लबानोनातल्या काटे झुडपाने लबानोनातल्याच एका गंधसरूकडे मागणी केली की तुझी मुलगी माझ्या मुलास दे। लबानोनात असलेला एक वनपशु त्या वाटेने गेला व त्याने ते काटे झुडूप पायाखाली तुडवून टाकिले। तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे, त्याविषयीची फुशारकी मारीत आपल्या घरी बैस। तू पतन पावशील व तुझबरोबर यहूदा पतन पावेल, तर तू होऊन अरिष्टास का आमंत्रण करीत आहेस? अमस्या काही केले ऐकेना। तेव्हा इस्रायलाचा राजा यहोआश चढाई करून गेला। तो व यहूदाचा राजा अमस्या यांचा यहूदा देशातील बेतशेमेश येथे सामना झाला। इस्रायलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने त्याने आपापल्या डेऱ्याकडे पळ काढिला। इस्रायलाचा राजा यहोआश याने यहूद्यांचा राजा अमस्या बिन यहोआश बिन अहजा याला बेतशेमेश येथे पकडिले। त्याने यरुश्लेमेस जाऊन एफ्राईमी वेशीपासून कोपऱ्यावरील वेशीपर्यंत यरुश्लेमेचा 400 हात कोट पाडून टाकिला। सोने रुपे परमेश्वराच्या मंदिरात व राजभवनाच्या भांडारात त्याला सापडली। तेवढी सगळी पात्रे व कैदी ही घेऊन तो शोमरोनास परत गेला। यहोआशाने केलेली बाकीची कृत्ये, त्याचा पराक्रम, तो यहूदाचा राजा अमस्या याशी कसा लढला, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्यास शोमरोनात इस्रायलाच्या राजांमध्ये मूठमाती देण्यात आली। त्याचा पुत्र यराबाम हा त्याच्या जागी राजा झाला। इस्रायलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश हा 15 वर्षे जगला। अमस्याची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णिलेली आहेत, नाहीत काय? यरुश्लेमेत त्याचविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला, पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे मनुष्य पाठवून त्याला ठार केले, त्यास घोड्यावर घालून आणले आणि यरुश्लेमेत दाविदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली। मग सर्व यहुदी लोकांनी 16 वर्षाच्या अजऱ्यास त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले। अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर अजऱ्याने एलाथाची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले। यहुदाचा राजा अमस्या बिन योवाश याच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी इस्रायलाचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला। त्याने 41 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत। इस्रायलाचा देव परमेश्वर याने गत हेफेर येथील आपला सेवक योना बिन अमित्तय या संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते त्याप्रमाणे यराबामाने हमाथाच्या घाटापासून अराबाच्या समुद्रापर्यंत इस्रायलांचा गेलेला मुलूक परत घेतला। इस्रायलास दुःसह क्लेश होत आहे असे परमेश्वराने पाहिले। बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता। इस्रायलाचा सहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता। या नभोमंडळाखालून इस्रायलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता। म्हणून त्याने योवाशाचा पुत्र यराबाम याच्याद्वारे त्यांची सोडवणूक केली। यराबामची कृत्ये, त्याने जे केले ते सर्व, त्याचा पराक्रम, त्याची युद्धे व पूर्वी यहुदाच्या सत्तेत असलेली दिमिश्क व हमात ही त्याने कशी परत घेतली, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मग यराबाम आपले पितर इस्रायलाचे राजे याजवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र जखऱ्या हा त्याच्या जागी राजा झाला।